सूरज ने शादी के दिन सब कुछ पर सुनहरी छाया डालते हुए चमक दी।
Die Sonne schien hell am Tag der Hochzeit und warf einen goldenen Farbton über alles.
उत्साह ने हवा को भर दिया क्योंकि मेहमान शानदार पोशाक में आ गए।
Die Aufregung erfüllte die Luft, während die Gäste in prächtiger Kleidung eintrafen.
दुल्हन हमेशा की तरह चमकती हुई गलियारे में चली गई। उसका दिल खुशी और नर्वसनेस के साथ धड़क रहा था।
Die Braut, strahlend wie eh und je, ging dem Gang entlang, ihr Herz raste vor Freude und Nervosität.
उसकी दोस्त खुशी के साथ चमके, उनके कैमरों के साथ हर पल को कैद कर रहे थे।
Ihre Freunde strahlten vor Glück und hielten jeden Moment mit ihren Kameras fest.
जैसे कि कस्में बदली गईं, आंसू कई आंखों में चमके।
Als Gelübde ausgetauscht wurden, funkelten Tränen in den Augen vieler.
युगल ने दिल से एक दूसरे को नजरें दी, हर एक अपने प्रति अपनी प्रतिबद्धता की गहराई जानता था।
Das Paar tauschte herzliche Blicke aus, jeder kannte die Tiefe seines Engagements.
उत्सव हंसी और संगीत के साथ जारी रहा जो हवा को भर रहा था।
Die Feier ging weiter mit Lachen und Musik, die die Luft erfüllte.
चमकती रोशनी ऊपर झिलमिलाती रही, एक परीक्षा जैसा वातावरण बनाते हुए।
Die funkelnden Lichter funkelten oben und schufen eine Märchenatmosphäre.
जैसे जैसे रात बढ़ी, कई लोग सितारों के नीचे नाचे, प्यार का जश्न मनाते हुए।
Als die Nacht fortschritt, tanzten viele unter den Sternen und feierten die Liebe.
अंत में, ये याद रखने वाला दिन था, खुशी और प्रिय क्षणों से भरा हुआ।
Am Ende war es ein unvergesslicher Tag, voller Freude und kostbarer Momente.
हरी घाटी में एक छोटा गांव है।
Es gibt ein kleines Dorf im grünen Tal.
गांव के लोग दोस्ताना हैं।
Die Menschen im Dorf sind freundlich.
वे एक दूसरे की मदद करते हैं हर दिन।
Sie helfen einander jeden Tag.
सुबह वे बाजार में मिलते हैं।
Am Morgen treffen sie sich auf dem Markt.
वे फल और सब्जियां खरीदते हैं उनके दोपहर के खाने के लिए।
Sie kaufen Obst und Gemüse für ihr Mittagessen.
दोपहर के खाने के बाद वे पार्क जाते हैं।
Nach dem Mittagessen gehen sie in den Park.
बच्चे पार्क में खेलते हैं।
Die Kinder spielen im Park.
बड़े लोग बेंच पर बैठते हैं और बात करते हैं।
Die Erwachsenen sitzen und reden auf den Bänken.
शाम को वे खुशी खुशी घर लौटते हैं।
Am Abend kehren sie glücklich nach Hause zurück.
हर कोई गांव में हर किसी को जानता है।
Jeder kennt jeden im Dorf.
छोटा गांव एक खुशहाल जगह है।
Das kleine Dorf ist ein glücklicher Ort.
एक समय की बात है, वहां तीन दोस्त थे।
Es war einmal eine Zeit, in der es drei Freunde gab.
उनके नाम अन्ना, बेन और क्लारा थे।
Ihre Namen waren Anna, Ben und Clara.
वे स्कूल के बाद एक साथ खेलना पसंद करते थे।
Sie liebten es, nach der Schule zusammenzuspielen.
एक दिन उन्होंने एक नया सामाजिक नेटवर्क पाया।
Eines Tages fanden sie ein neues soziales Netzwerk.
वे अपनी तस्वीरें साझा करने के लिए उत्साहित थे।
Sie waren aufgeregt, ihre Fotos zu teilen.
पहले सब कुछ मजेदार और आसान था।
Am Anfang war alles lustig und einfach.
उन्हें कई लाइक्स और टिप्पणियां मिली।
Sie haben viele Likes und Kommentare bekommen.
फिर बेन ने एक बुरा टिप्पणी देखी।
Dann sah Ben einen gemeinen Kommentar.
वो इसे हटाना चाहता था।
Er fühlte sich traurig und wollte es löschen.
Anna und Clara ne uski madad ki.
Anna und Clara haben ihn unterstützt.
Unhone use nirashajanak shabdon ko nazarandaz karne ke liye kaha.
Sie sagten ihm, er solle die gemeinen Worte ignorieren.
Din bite aur unhone bahut kuch sikha.
Die Tage vergingen und sie lernten viel.
Unhone dosti ki jadoo ko samjha.
Sie verstanden die Magie der Freundschaft.
Aaj ki duniya mein टेक्नोलॉजी हमारे दैनिक जीवन में एक महत्वपूर्ण भूमिका निभाती है।
In der heutigen Welt spielt die Technologie eine entscheidende Rolle in unserem täglichen Leben.
जिस पल से हम जागते हैं, हमारे उपकरण हमें दुनिया से जोड़ते हैं।
Von dem Moment an, in dem wir aufwachen, verbinden uns unsere Geräte mit der Welt.
सोशल मीडिया हमें दोस्तों और परिवार से संपर्क में रहने की अनुमति देता है।
Soziale Medien ermöglichen es uns, mit Freunden und Familie in Kontakt zu bleiben.
हम तुरंत एक बटन पर क्लिक करके अपने अनुभव साझा कर सकते हैं।
Wir können unsere Erfahrungen sofort mit einem Klick auf einen Knopf teilen.
हालांकि डिजिटल जीवन हमारी गोपनीयता के लिए चुनौतियां लाता है।
Das digitale Leben bringt jedoch auch Herausforderungen für unsere Privatsphäre.
Data breach और पहचान चुराना सामान्य समस्याएं बन गई हैं।
Datenverletzungen und Identitätsdiebstahl sind zu gewöhnlichen Problemen geworden.
लोग साइबर सुरक्षा के महत्व के प्रति अधिक जागरूक हैं।
Die Menschen sind sich der Bedeutung von Cybersicherheit mehr bewusst.
कंपनियों को प्रौद्योगिकी के बदलते परिदृश्य के अनुकूल होना चाहिए।
Unternehmen müssen sich an die sich verändernde Technologielandschaft anpassen.
भविष्य शायद और भी तकनीकी विकास को शामिल करेगा।
Die Zukunft wird wahrscheinlich noch mehr technologische Fortschritte beinhalten.
तकनीक को अपनाना प्रगति के लिए इस डिजिटल युग में आवश्यक है।
Technologie zu nutzen ist entscheidend für den Fortschritt in diesem digitalen Zeitalter.
हमें अपनी जानकारी की सुरक्षा के बारे में सक्रिय रहना चाहिए।
Wir müssen proaktiv sein, um unsere Informationen zu schützen.
अंततः, प्रौद्योगिकी एक उपकरण है जिसका बुद्धिमानी से उपयोग करने पर हमारे जीवन को सुधार सकता है।
Letztendlich ist Technologie ein Werkzeug, das, wenn es weise eingesetzt wird, unser Leben verbessern kann.
यह एक उज्ज्वल सुबह थी जब डैनियल जागा।
Es war ein heller Morgen, als Daniel aufwachte.
आज मतदान का दिन था उसके शहर में।
Heute war Wahltag in seiner Stadt.
डैनियल को उत्साहित और नर्वस महसूस हुआ एक साथ।
Daniel fühlte sich aufgeregt und nervös zur gleichen Zeit.
उसने जाना कि यह मतदान करना महत्वपूर्ण था।
Er wusste, dass es wichtig war zu wählen.
वो जल्दी तैयार हुआ और मतदान केंद्र की ओर गया।
Er machte sich schnell bereit und ging zur Wahlstation.
लोगों की लंबी लाइनें थीं जो प्रतीक्षा कर रहे थे।
Es gab lange Warteschlangen von Menschen.
Daniel कतार में शामिल हुआ और धैर्यपूर्वक इंतजार किया।
Daniel trat der Schlange bei und wartete geduldig.
जब वो इंतजार कर रहा था, उसने उसके चारों ओर लोगों से बात की।
Während er wartete, sprach er mit den Leuten um ihn herum.
उन्होंने वोटिंग और लोकतंत्र के महत्व पर चर्चा की।
Sie diskutierten die Bedeutung von Wählen und Demokratie.
आखिरकार, Daniel लाइन के सामने पहुंचा।
Endlich erreichte Daniel die Vorderseite der Schlange.
उसने वोट डाला और गर्व महसूस किया।
Er gab seine Stimme ab und fühlte sich stolz.
बाद में, उसने समझा कि उसकी वोट कितनी महत्वपूर्ण थी।
Danach erkannte er, wie wichtig seine Stimme war.
उसने समझा कि हर वोट गिनती में आता है।
Er verstand, dass jede Stimme zählt.
मतदान एक ऐसा तरीका है जिससे वो खुद को व्यक्त कर सकता है और बदलाव को प्रभावित कर सकता है।
Wahl ist eine Möglichkeit, sich auszudrücken und Einfluss auf Veränderungen zu nehmen.
जैसे ही लंबी अवधि खत्म हुई, फुटबॉल टीम ने देखा कि वो एक उथल-पुथल भरे सफर पर विचार कर रही थी।
Als die lange Saison abnahm, fand die Fußballmannschaft sich wieder dabei, über eine tumultuöse Reise nachzudenken.
हर मैच ने उनके धैर्य और अनुकूलनशीलता का परीक्षण उन तरीकों से किया जिनकी उन्होंने उम्मीद नहीं की थी।
Jedes Match hatte ihre Entschlossenheit und Anpassungsfähigkeit in Weisen getestet, die sie nicht vorausgesehen hatten.
सफलताओं के बावजूद अंतर्निहित चुनौतियां उभरी, जो उनकी उपलब्धियों पर छायाएं डालती हैं।
Trotz der Erfolge tauchten grundlegende Herausforderungen auf, die Schatten über ihre Errungenschaften warfen.
उन्होंने आत्मनिरीक्षण की आवश्यकता को पहचाना, सत्र के दौरान सीखे गए पाठों पर ध्यान केंद्रित करते हुए।
Sie erkannten die Notwendigkeit zur Introspektion und konzentrierten sich auf die gelernten Lektionen der Saison.
परिणाम के बाद, उन्होंने टीम की एकता को मजबूत करने की रणनीतियां तैयार की।
In der Folge entwickelten sie Strategien zur Stärkung des Teamzusammenhalts.
इसने उनके प्रशिक्षण कार्यक्रम में एक गहन बदलाव की आवश्यकता रखी, सामूहिक एकता पर जोर देते हुए।
Dies erforderte einen tiefgreifenden Wandel in ihrem Trainingsregime und betonte die kollektive Einheit.
इन परिवर्तनों की चर्चा करते हुए, उन्होंने मानसिक लचीलापन के महत्व को पहचाना।
Bei der Diskussion über diese Veränderungen erkannten sie die Bedeutung der mentalen Resilienz.
जब वे भविष्य के मैचों की तैयारी कर रहे थे, तो उन्होंने एक नवीनीकृत आत्मा के साथ ऐसा किया।
Als sie sich auf zukünftige Spiele vorbereiteten, taten sie dies mit einem erneuerten Geist.
अतीत के सबक उनकी महत्वाकांक्षाओं को मार्गदर्शन देंगे और उनकी आशाओं को ईंधन देंगे।
Die Lektionen der Vergangenheit würden ihre Ambitionen leiten und ihre Hoffnungen nähren.
इस प्रकार, परिणाम केवल निष्कर्ष नहीं था, बल्कि बड़े आकांक्षाओं की भूमिका थी।
Somit war die Nachfolge nicht nur ein Abschluss, sondern ein Vorspiel zu größeren Bestrebungen.
Besuchen Sie unsere App unter synapsenlingo.de.